हरी हरी। आज आपण गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्राच्या आधाराने म्हणजे या स्तोत्राचा अर्थ पाहत या स्तोत्राच्या चिंतनामध्ये त्याच्या शब्दांमध्ये रमत ओम गं गणपतये नमः हे नाम घेणार आहोत। आपण रामरक्षेच्या आधाराने श्रीराम ओम रामचंद्राय नमः हे नाम घेतलं, श्रीराम जय राम जय जय राम ही घेता येऊ शकेल। तसं या अथर्वशीर्ष स्तोत्र त्याचा अर्थ पाहत असताना आपण ओम गं गणपतये नमः हे नाम देखील घेणार आहोत। हे स्तोत्र औपनिषदिक स्तोत्र आहे, याचा अर्थ अत्यंत अंतरंग आहे। गणपती देवता हा परमात्मा आहे, तोच आत्मरूपी आहे, तो तत्व स्वरूप आहे। तत्वमसी हा उद्देश हा मंत्र ज्या उद्देशाने सद्गुरु शिष्याला सांगतात तोच उद्देश गणपती या देवतेमध्ये आहे। हे परब्रह्मच आहे, गणपती देवता हे परब्रह्मच आहे, तो साक्षात आत्मा आहे आणि सर्वत्र सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वत्र खरोखर हा गणपती परमात्माच भरून राहिलेला आहे। अशा प्रकारे अद्वैत भावानी गणपतीची उपासना या स्तोत्रामध्ये सांगितलेली आहे, तसंच सगुण भाव देखील आहेच आहे, सगुण भक्तीचाही भाव आहे असं हे अलौकिक मिश्रण सगुण आणि निर्गुण भक्तीचं या स्तोत्रामध्ये आलेलं आहे। या स्तोत्राची रचना गायत्री छंदामध्ये आहे, पण स्तोत्रकार असं म्हणतात की हा निचरुत गायत्री छंद आहे, म्हणजे मूळ गायत्री छंदामध्ये काहीतरी कनिष्ठता स्तोत्रकारांनी स्तोत्र रचताना हा कम असेल असं ज्याला म्हणू असा गायत्री छंद आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला त्याच्याशी तसं कर्तव्य काही नाही, पण ओम गं गणपतये नमः हा जप करत असताना अहं ग्रहोपासना असं श्रीधर स्वामी महाराज म्हणत असत की मी ती देवताच आहे अशा प्रकारे भावना करून स्तोत्र म्हणणं याला ते अहं ग्रहोपासना असं म्हणत असत, तशा अहं ग्रहोपासनेनी आपण हे स्तोत्र ऐकत नाम घेणार आहोत। या साधनेला आता आपण सुरुवात करूया। हरी हरी। आज आपण गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र या स्तोत्राच्या आधाराने नाम घेत आनुषंगिक साधना करणार आहोत। आपण ओम गं गणपतये नमः हे नाम घेणार आहोत। ओंकार हा जसा बीज मंत्र आहे तसा गम हा देखील बीज मंत्र आहे। गकार पूर्व रूपम, आकार हा मध्यम रूपम, अनुस्वार शांत्य रूपम, बिंदुः उत्तर रूपम, नादसंधानम संहिता संधी असे या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे प्रथम ग हे पूर्वरूप, त्याला अ जोडल्यामुळं ग हा मध्यम रूप झाला आणि त्याला अनुस्वार दिल्यानंतर बिंदुः उत्तर रूपम हा जो बिंदू आहे तो परब्रह्म सूचक आहे। ओंकारातला जो अ उ आणि म आहे तशीच इथं कल्पना आहे आणि त्याला बिंदू म्हणजे ब्रह्मभाव हा उत्तर रूप जोडलेला असा मंत्र आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नादसंधानम संहितासंधी. या नादाकडं गम च्या नादाकडं लक्ष देऊन हा मंत्र साधावा किंवा जपावा असं म्हटलेलं आहे. या स्तोत्रामध्ये सांगितलेली एकूण ही गणेश विद्या आहे. हे गणेश विद्या सांगणारे गणक ऋषी आहेत आणि त्यांनी कनिष्ठ गायत्री छंदामध्ये या स्तोत्राची रचना केलेली आहे. या स्तोत्राची गणपती देवता आहे. ओम गंग गणपतये नमहा. ओम गंग या बीज मंत्राला समोर ठेवून या बीज मंत्र स्वरूप गजाननाला माझा नमस्कार असो असं या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. या स्तोत्राचा आधार घेतच आपण नामस्मरण करणार आहोत. ते नामस्मरण ओम गंग गणपतये नमहा असं आहे. या स्तोत्राच्या सुरुवातीला अत्यंत विनीत भावानी नम्रतेनी गणपतीला नमस्कार केलेला आहे. त्याचं श्रेष्ठत्व कबूल करून माझा सर्व भाव भार तुझ्यावर मी सोपवतो अशी शरणागतता स्वीकारलेली आहे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी असं हे स्तोत्र म्हणत. आपण सर्वजण डोळे मिटून घेऊ आणि डोळे मिटल्यावर आपल्या अंतःचक्षूंसमोर गणपतीची मंगलमूर्ती तिची भावना आपण करू. अतिशय विनीत भावानी नम्रतेनी शरणागत भावानी आपला सगळा भार आपण गणपतीवर सोपवतो आहोत. त्याचं श्रेष्ठत्व कबूल करून भार सोपवतो आहोत अशा श्रद्धेनी ओम नमस्ते गणपतये असं म्हटलेलं आहे. तूच केवळ परमात्म तत्व आहेस. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. तूच केवळ ते परमतत्व आहेस असं इथं म्हटलेलं आहे. हे गणपती अथर्वशीर्ष हे केवळ स्तोत्र नाही, हे एक प्रकारे उपनिषदच आहे. आणि उपनिषदाचा विषय जसा जीव ब्रह्मैक्य आहे तसा या स्तोत्राचा विषय देखील गणपती म्हणजे परब्रह्म आणि जीव हे एक आहेत अशाच बोधाचा आहे. तत्त्वम असी हे जे महावाक्य आहे त्या महावाक्याचा अर्थ ते परमतत्व तू आहेस असा आहे. प्रत्यक्ष मूर्ती रूपानी असलेला तू हे गणपते खरं तर तू परमात्म स्वरूप आहेस. आपल्या अंतर्यामी असणाऱ्या गणपतीला उद्देशून आपण हे सर्व म्हणतो आहोत, भावना करतो आहोत. तू सगुण स्वरूप आहेस तसा तू परमात्मा म्हणजे अज अव्यय निर्गुण अमृत स्वरूपही तूच आहेस. त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वमेव केवलम हर्तासी. सर्व कर्ता जगत उत्पत्ती करता तूच आहेस. जगताला धारण करणाराही तूच आहेस आणि प्राण हरण करणारा देखील तूच आहेस. त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी. खरोखर माझ्या सकट सर्व विश्व ब्रह्म स्वरूपच आहे. विश्व आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि एक तूच विश्वरूपानी नटून राहिलेला आहेस. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. आणि माझ्या अंतर्यामी जो हा आत्मा आहे जीव आहे तोही तूच आहेस. नित्य स्वरूपाने नटलेला आहेस, माझ्या अंतर्यामी तू नित्य स्वरूप आहेस. हे मी जे बोलतो आहे ते सत्य बोलतो आहे, आणि जे त्रिकाला बाधित यथार्थ सत्य आहे तेच मी बोलतो आहे. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम अववक्तारम्. मी जे सत्य आहे तेच बोलतो आहे, तेच मी बोलत राहीन. गणपतीची यथार्थ कल्पना शरणागत भावानी आपल्या अंतकरणात करून तोच प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे, तोच जगताचा कर्ता निर्मिता आहे, धारण करता आहे, हरण करता आहे, तोच ब्रह्मस्वरूपच गणपतीच विश्व झालेला आहे. तसंच माझ्या अंतर्यामी आत्मरूपाने देखील तोच वस्ती करून राहिलेला आहे असा भाव आपण धरू. गणपतीशी परब्रह्म सत्तेशी आत्म्याच्या अंगानी एकरूपता साधतच हे नाम आपल्याला घ्यायचं आहे. मी नाम सांगतो, आपण माझ्या पाठोपाठ नाम म्हणाल. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ हरये नमः। गणपतये नमः। अतिशय शरणागत भावानी आपल्या अंतःचक्षूंसमोर आपण गणपतीला पाहतो आहोत। तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा बुद्धीने पाहतो आहोत, त्याला सगुण रूपात देखील पाहतो आहोत आणि अज अव्यय निर्गुण अमृत स्वरूपही तोच आहे अशा बोधानेही त्याच्याकडे आपण पाहतो आहोत। विश्वासकट सर्वत्र तोच नटून राहिलेला आहे विश्वामध्ये आणि माझ्यामध्येही, तोच ब्रह्मरूपाने भरून राहिलेला आहे असं असल्यामुळं माझ्या आत जी जीवशक्ती आहे, जीव चैतन्य आहे, तोही प्रत्यक्षतः ब्रह्म परमात्मा गणपतीच आहे। तो नित्य स्वरूपानी माझ्याही अंतर्यामी आहे हे यथार्थ आणि त्रिकालाबाधित सत्य मी केवळ बोलतो आहे असा आपला भाव आहे। आपल्या आत असलेल्या गजाननाच्या मूर्तीला आपण एकत्वानी पाहतो आहोत। आपण ही परमात्मा आणि तो सगुण गणपती देखील परमात्मा अशा भावनेने पाहत असताना देखील आपली शरणागतता तशीच आहे। त्यामुळं अवत्वमाम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचान्नमवशिष्यम, आपण अशी करुणा देखील भक्तो आहे एकत्व राखून की तूच माझा रक्षण करता आहेस। मी लघु जीव आहे पण मी तुझाच अंश आहे। मी ब्रह्मस्वरूप आहे याची जाणीव मला देऊन तू माझं रक्षण कर। गणपतीचं म्हणजे तुझं स्वरूप वर्णन करणाऱ्याच्या बोधाचं तू रक्षण कर, तसंच तुझ्या स्वरूपाचं वर्णन करणाऱ्या माझ्या बोधाचंही तू रक्षण कर. संत सद्गुरूंकडून श्रवण करणाऱ्या आमचं तू रक्षण कर, आमच्या बोधाचं तू रक्षण कर. मला परमात्म ज्ञान देणारे जे दातार आहेत त्या मला परमात्म ज्ञान देणाऱ्या संतांचं तू रक्षण कर, तसंच परमात्म ज्ञान धारण करणाऱ्या माझं देखील तू तशाच पद्धतीने रक्षण कर. सतत एका जागी राहून म्हणजे सद्गुरूंच्या सन्निध राहून ज्ञान गोळा करणाऱ्या शिष्याचं म्हणजे आमचं तू रक्षण कर, अशी आपण श्री गजाननाला प्रार्थना करतो आहोत. तू माझ्या पाठीमागं आहेस, माझ्या पाठीमागून तू माझं रक्षण कर. तू माझ्या पुढे आहेस, माझ्या पुढून तू माझं रक्षण कर. माझ्या उत्तरेकडून माझ्या दक्षिणेकडून तू माझं रक्षण कर. अध आणि ऊर्ध्व दिशांना देखील तूच नटलेला आहेस, या अध आणि ऊर्ध्व दिशेकडून देखील तू माझं रक्षण कर, अशी प्रार्थना आपण करतो आहोत आणि नाम घेतो आहोत. आपल्या हृदयस्थ गणपतीच्या मूर्तीकडे पाहत त्याच्याशी एकरूपतेचा भाव धरून आपण नाम घेतो आहोत. ओम गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ ॐ गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। आपल्या अंतर्यामी असणाऱ्या गणेशाकडे पाहून आपण नाम घेत आहोत, शरणागत भावानी नाम घेत आहोत। आपण म्हणतो आहोत, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी, त्वं साक्षात् आत्मासि नित्यम्। मी तुझा अंश आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, याची जाणीव मला आणून देऊन तू माझं रक्षण कर। तुझ्या स्वरूपाचं वर्णन करणाऱ्या माझ्या बोधाचं तू रक्षण कर। ज्या संतांकडून सद्गुरूंकडून मी श्रवण करतो त्या माझ्या बोधाचं तू रक्षण कर। परमात्म ज्ञान मला देणाऱ्या सद्गुरूंचं तू रक्षण कर, संतांचं रक्षण कर, परमात्म ज्ञान धारण करणाऱ्या माझं तू रक्षण कर। अवानुचा नमवशिष्यम म्हणजे सतत एकाच जागी राहून, म्हणजे सद्गुरुचरणी राहून ज्ञान संपादन करणाऱ्या शिष्याचं म्हणजे आमचं तू रक्षण कर। पुढून पाठीमागून उत्तरेकडून दक्षिणेकडून अध ऊर्ध्व सर्व दिशांच्या बाजूनी तू आमचं रक्षण कर अशी प्रार्थना आपण ज्याच्याशी एकरूप झालेले आहोत अशा सगुण मूर्तीशी ब्रह्माशी आपण करतो आहोत। त्वं वाङ्मयस् त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस् त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। हे गणेशा, तू वाचा स्वरूप आहेस, तू माझ्या वाचेची स्फूर्ती आहेस, तू चिन्मय आनंदमय आहेस, तूच खरोखर केवल ब्रह्म आहेस, तू ज्ञानरूप अव्यक्त अक्षर अविनाशी आहेस आणि त्याच वेळी सर्व विश्वही तूच झालेला आहेस, त्यामुळं तू विज्ञानमय देखील आहेस। सर्व जगत माझ्यासह सर्व जगत तुझ्यापासून उत्पन्न होतं, माझ्यासह सर्व जगत तुझ्यामध्येच स्थित आहे, माझ्यासह सर्व जगत तुझ्यामध्येच विलीन होतं, माझ्यासह सर्व जगत तुझ्या अधिष्ठानावरच भासमान होतं। तूच पंचमहाभूत झालेला आहेस, तूच चारही वाणी झालेला आहेस, त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः। गुणत्रयाच्या पलीकडं, देहत्रयाच्या पलीकडं, कालत्रयाच्या पलीकडं असा तू ब्रह्मस्वरूप आहेस। त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं, तू मूलाधार चक्रामध्ये नित्य स्वरूप स्थित आहेस, तूच उत्पत्ती स्थिती विनाश अशा शक्ती रूपानी आहेस। योगी तुझ याप्रमाणे नेहमी ध्यान करतात। त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, आपणही आपल्या अंतर्यामी श्री गणेशाचं या स्वरूपातच ध्यान करत नाम घेतो आहोत। ओम गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। गणपतीची मूर्ती पाहत अंतर्यामी गणपतीच्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूपता। पतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो। तूच ब्रह्मा आहेस, तूच विष्णू आहेस, तूच रुद्र आहेस, तू इंद्र, अग्नि, वायू, सूर्य, चंद्रमा तूच आहेस, तूच परब्रह्म आहेस, तूच पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्गलोक आहेस, तू ब्रह्मरूपानी परब्रह्मरूपानी सर्वांना व्यापून आहेस, तूच प्रत्यक्षात परमात्म तत्व आहेस, तू अज अव्यय निर्गुण अमृत स्वरूपही आहेस आणि सगुण साकार गणेशही तूच आहेस। तूच ब्रह्मस्वरूप आहेस। सर्व विश्व ब्रह्म तूच होऊन राहिलेला आहेस आणि माझ्यामध्येही तूच ओतप्रोत भरून राहिलेला आहेस। माझ्यामध्ये असणारा चैतन्य रूप आत्मा तूच झालेला आहेस, तूच नित्य स्वरूप आहेस। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गं गणपतये नमः। गणपतये नमः। हे गणपते, तुला नमस्कार असो। तूच केवळ ते परमतत्व आहेस, तूच एकमेव करता धरता आणि हरता हरण करणारा आहेस। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी, विश्वासकट सर्व ब्रह्म एक तूच आहेस। हा जो आत्मा आहे, जीव चैतन्य आहे, तो तूच आहेस। म्हणून मी आणि तू एक रूपच आहोत, तू नित्य स्वरूप आहेस। सतत एका जागी राहून सद्गुरु चरणी थांबून ज्ञान गोळा करणाऱ्या शिष्याचं म्हणजे आमचं तू रक्षण कर। पुढून पाठीमागून उत्तरेकडून दक्षिणेकडून अध ऊर्ध्व सर्व दिशांनी तू आमचं रक्षण कर। तू ज्ञान स्वरूप अव्यक्त अक्षर अविनाशी आहेस आणि त्याच वेळी सर्व विश्वही तूच झालेला असल्यामुळं तू विज्ञान स्वरूप देखील आहेस। सर्व जगत तुझ्यापासून उत्पन्न होतं, तुझ्यामध्येच स्थिर आहे। सर्व जगत तुझ्यामध्येच विलीन होतं, सर्व जगत तुझ्या अधिष्ठानावरच भासमान होतं। तू मूलाधार चक्रामध्ये नित्य स्थित आहेस। योगी तुझं याप्रमाणे नेहमी ध्यान करतात। तूच ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सूर्य चंद्रमा आहेस। तूच पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्गलोक आहेस। तू परब्रह्म स्वरूप आहेस। गणादिन पूर्वमुच्चार्य वर्णादिन तदनंतरम अनुस्वार परतरहा अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत् तव मनोस्वरूपम् गकार पूर्वरूपम् अकारः मध्यमरूपम् अनुस्वारश्च शांतिरूपम् बिंदुः उत्तररूपम् नादसंधानम् संहितासंधिः गं या नादाकडे लक्ष देऊन मंत्र साधावा सैषा गणेश विद्या गणक ऋषिः निचरुद गायत्री छंदः गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः। ओम गं या बीज मंत्र स्वरूप गजाननास माझा नमस्कार असो। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात। एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्प कर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परं एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। जगताचा निर्माता असलेल्या या गजाननाची भक्तांवर नेहमीच अनुकंपा असते। सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी असलेलं प्रकृती पुरुषापेक्षाही श्रेष्ठ असं परब्रह्म हे गजाननाचं म्हणजे तुझं खरं स्वरूप आहे। अशा पद्धतीने जो ध्यान करतो तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ असतो। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। ॐ गं गणपतये नमः। गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। अंतर्यामी परब्रह्म स्वरूप गजाननाचं ध्यान करता करता परब्रह्म सत्तेशी आपली सहज एकरूपता झाली। अंतर्यामी स्थापित केलेल्या श्री गजाननाच्या मूर्तीला नमस्कार करत त्याची कृपा आपल्यावर अखंड राहावी अशी प्रार्थना करत आपण ही नामस्मरणाची साधना समाप्त करतो आहोत। आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या डोळ्याला गालाला कपाळाला त्याचा स्पर्श करत आपण हळूहळू सावध होऊन डोळे उघडायला हरकत नाही। हरी 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 स्वामीजी नारायणा प्रभु प्रभु हरी। हरी 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 राम राम। या अनुषंगिक साधनेला एकूणच या उपक्रमाला सगळ्या साधक वर्गाचा अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे। मला मध्यंतरी असं दाखवण्यात आलं की ही साधना झूमवरून केल्यानंतर देखील म्हणजे झूमवर जवळपास 550-600 एंट्रीज होतात कमी अधिक पण 500 पुढं मागं अशा एंट्रीज होतात। तसंच यानंतर जे युट्यूबवर येतात त्या युट्यूबवर देखील नियमितपणे साधना करणारे असे अनेक साधक आहेत। तसंच या साधना युट्यूबवर होतात हे साधक वर्गाकडून इतर साधकांना म्हणजे जे आपल्या मंडळाशी तूर्त संबंधित नाहीत अशा कितीतरी चांगल्या साधकांना आपल्या इथं येणाऱ्या साधकांकडून ही माहिती मिळते आणि ते देखील युट्यूबवरून अथवा झूमवरून या साधना नियमितपणे करतात करू लागलेले आहेत। मला असं वाटतं की साधनेवर जो भर द्यायला हवा तो भर या काळामध्ये विशेष करून आपण देऊ शकलो. एरवी आपली जी केंद्र होती ती केंद्र तसं म्हटलं तर निरूपणावर आधारित अशी केंद्र होती. श्रवण, निरूपण आणि मग वैयक्तिक साधना असं आपल्या केंद्राचं स्वरूप होतं. केंद्रात येऊन श्रवण करायचं. श्रवणाची प्रत्यक्ष इथं येण्याची शक्यता कमी झाल्यामुळं हा जो सुचलेला मार्ग आहे त्या मार्गाला तुम्ही सगळ्यांनी मिळून चांगलं उचलून धरलं, याला उत्तम यश आलं असं मला वाटतं आणि येत आहे. या महिन्यामध्ये देखील या अनुषंगिक साधना किती 28 तारखेपर्यंत अशाच चालू राहतील. गुरुवार रविवार, गुरुवार रविवार या न्यायानी आणि मग आपली गुरुस्तवनाची केंद्र होणार आहेत. त्यामध्येच एक माझी कल्पना, 1 तारखेला आषाढी एकादशी आहे त्या दिवशी सकाळीही एक विशेष कार्यक्रम होणार आहे आणि मग गुरुपौर्णिमेचा उत्सव होणार आहे. दरम्यान पालखीचा जो कार्यक्रम आपल्या इथं झाला, पूर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या क्षणचित्रांनी तसंच इथल्या पुण्यातल्या काही साधकांनी जे अभंग गायले त्या अभंगांना काही क्षणचित्र जोडून असा जो कार्यक्रम प्रसारित झाला तर तो कार्यक्रम देखील अनेकांना आवडला. मला अनेकांनी फोन करून असं सांगितलं की घरात मोबाईलवर अथवा लॅपटॉपवर अथवा टीव्हीवर हा कार्यक्रम पाहत असताना आम्ही देखील त्या अभंगांवर नाचत होतो. आणि हे तरुण मंडळींनीच सांगितलं असं नाही तर 60 ते 70 दरम्यानच्या किंवा थोड्याशा पुढच्या वयाच्या मंडळींनीही मला फोन करून सांगितलं की घरात एकटे आम्ही होतो आणि आम्ही टीव्ही समोर नाचून विठ्ठल नामामध्ये हा कार्यक्रम त्याचा आनंद आम्ही घेतला. मला हे सगळं अनपेक्षितच होतं. या कार्यक्रमाला इतका अभूतपूर्व यश मिळेल असं वाटलं नव्हतं. हा कार्यक्रम ही तयार करण्याच्या कामी इथं गणेशपुरम मधल्या तरुण साधक वर्गांनी अतोनात श्रम घेतलेले होते. आपलं हे जे साधक विश्व आहे, हे साधक विश्व अशा रीतीने साधना करत आणि गुरुसेवा करत, सद्गुरूंनी दिलेला बोध सांभाळत असंच वृद्धिंगत होईल याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. याच्यामध्ये संख्येनी होणारी वाढ, वृद्धिंगत मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला काही बाही अपेक्षित आहेच, पण साधनेची खोली वाढणं हे जे अपेक्षित आहे ते या काळामध्ये मी ज्या अनुषंगिक साधना करून घेतो आहे त्या दृष्टीने मला जे खरं काय सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मलाही यश मिळत आहे याचं विशेष समाधान मला मिळतं. आपल्या सगळ्या साधक वर्गाला धरून ठेवणारा हा उपक्रम असाच लॉकडाऊन जोपर्यंत आहे आणि रिलीज झाला तरी देखील संपूर्ण सुरक्षितता जोपर्यंत वाटत नाही, सरकारी पातळीवर आणि वैयक्तिक सामुदायिक पातळीवर देखील तोपर्यंत हा कार्यक्रम असाच चालू राहील आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण असेच सहभागी होत राहणार आहोत. हरी ओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।